त्या खेळामा काय जाय?
कदाचित कोणीतरी आजारी होई.
म्हणीसनी त्या सैतान पान आशीर्वाद मांगी राहणार होतीन.
त्यासना असा विश्वास शे की त्यांना आशीर्वाद गई आजार बरा होई.
आम्ही परमेश्वरवर विश्वास ठेवतस. जवय आम्ही संकटस्मा राहतस तवय आम्ही त्यांनाकडे जातस. त्यांनी प्रार्थना करतस तो आमले संकटेसमा मदत करस.
ते खरंच आहे. आपला देव शक्तिमान शे. म्हणीसन आपण त्यांनावर विश्वास ठेवतस तर तो आपले मदत करस. प्रत्येक गोट त्यांनी तयार करेल शे. निरनिराळ्या प्राणी, झाडे आणि माणूस, बाईसुद्धा, प्रत्येक गोट त्यांनी तयार करेल शे. परमेश्वर आपले सैतांना आशीर्वाद मागायला नाही सांगस, तरी बी आपण आशीर्वाद का मागतस?
आपले माहिती शे की सैतांपासून आशीर्वाद मागणं चांगलं नाही.
गंजनच लोके आज त्याग करतस. त्यासले असं वाटस की माणूसले जो राग येस तो त्याग करा घाई दूर होऊ शकस.
पण कोणती बी शक्ती आशीर्वादित होऊ शकत नाही किंवा आपली भीती दूर करू शकत नाही. आपले फक्त जिवंत परमेश्वरनी भीती पाहिजे. तठे आपले कोणता बी त्याग करानी जरूरत नाही.
ते खरं शे. तठे असं काहीच नाही की आपण करू शकतस. जर आपण या रक्तगाई सर्वांग धुई टाक तरीसुद्धा आपण आपला पापे दूर नाही करू शकतस.
फक्त येसून रक्त आपला सर्व पापे धुई टाकस. फक्त आपला येसूवरला विश्वासमुळे आपला सर्व पापे माफ होतस. त्या दुसरा कोणत्याही रक्तावरी चांगला नाही होणार.
ते खरंच आहे. परमेश्वरनी सर्व जगना पापे दवाना करता त्यांना पोऱ्याले पृथ्वीवर धाड.
हां, येसू आपला पापेसना करता क्रूसवर मरी गया. त्यांनी आपला पापे धुई टाकात आणि आपले स्वच्छ कर.
त्यांनी आपला करता फार मोठी गोट कई. फक्त आपण त्यांवर विश्वास ठेवा व प्रार्थना कई तरी तो आपले सर्व पापेपासून मोकळा करस.
जर आपण त्यांवर विश्वास ठेवा तर सैतांनी कोणती बी ताकद आपले काही बी करू शकत नाही.
नमस्कार. तुमनं कसे चाललं? आज आपले आपलं आयुष्यना बारामा बोलायचे आणि आपला आयुष्यना जराशा न्यारा गोष्टीबाबत बोलायचे. आपलं ते माहिती आहे की आपलं जीवन भलतंच दाखलं शे. नंतर आपण मरसूत. पण आपण मरानंतर काय होईल आणि आपण कोठेच असू मुकला लोकेश याबाबत काहीच माहिती नाही शे. सत्यवान आणि खरा देवनी आपले काय सांग ते आम्ही ऐक आणि म्हणसनी आते आम्ही आमनं भवितव्य काय शे ते देखायला पाहिजे. खरा आणि सत्यवान देवनी सगळ्या वस्तू तयार करत तो स्वर्गमा रास. तटे प्रकाश आणि सुंदर असं ते रावणा ठिकाणशी. देव आमनावर प्रेम करस आणि त्याने इच्छाशी आहे की आम्ही त्यांनाबरोबर स्वर्गमा राहू. जर आम्ही मरतस तर त्याने इच्छा राहस की आम्ही त्यांनाबरोबर नेहमी आनंदमा राहू. पण आम्ही पापीस येतस. आम्ही वाईट गोष्टी करतस आणि देव पापना द्वेष करस. तो म्हणस जो पाप करी त्याला शिक्षा भेटीस. त्या जेव्हा मरतीन तो नरकमात जातीन आणि ती जागा एकदम भ्यासूर आणि घाण शे. पण जग म्हणा प्रत्येक माणूसवर देव प्रेम करस आणि त्यांनी इच्छा नाही की आम्ही दुःखमा राहू. आम्ही त्या शिक्षापासून दूर राहू ह्याच त्यांनी इच्छा शे. आणि यांना करताच त्याने आपला एकुलता एक पोऱ्या पृथ्वीवर धाडी दिना. त्यांनी ह्या जगमा एक लहान पोऱ्यासारखा जन्मली ना आणि माणूससारखी त्यांनी वाढ व्हायला लागली. तो वाढत राहिना पण तो भलताच चांगला होता. त्याने कोणतीच अशी वाईट गोष्ट करी नाही. नंतर त्याने त्याने जीवन अर्पी टाकं. तो एक हुबा आणि आडवा खांबवर मरी गया. त्याने बठ्ठाशी शिक्षा आपला आंगरली नाही. म्हणसन देव सांगस जो त्यांवर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तोर विश्वास ठेवस त्याला नरकनी शिक्षा होणार नाही. कारण येसू आमनावर प्रेम करस आणि तो हमनाकरता या खांबर मरणार. तो मरीसन नंतर आखो जिवंत होया कारण तो देव होता आणि नंतर तो स्वर्गमा गया. तुला बी या नरकना आग्नेपासून सुटका पाहिजे का? मग प्रभू येसूनी प्रार्थना कर. त्याला सांग तो जिवंत शे आणि तो तू नाही की. त्याला सांग प्रभू येसू मला वाईट वाटस की मी वाईट शे. मला क्षमा कर. मनाकरता तू मरणं होई. मी तुला भलताच उपकार माणस. मनामधला पापे तू काढी टाक आणि मला चांगला कर. जेव्हा तू अशी प्रार्थना करशी तर प्रभू येसू तुला सगळा पापे काढी टाकी आणि मग तो तुना बरोबर राही. तो त्यांना पवित्र आत्मा तू नामा ठेवी आणि तो तुले वाईट गोष्टीपासून दूर ठेवी. तुले कळ पण त्याने प्रार्थना करता येई. कोणताही वेळले तो तुले मदत करी कारण तो तुनावर प्रेम करस. खरा सत्य देवले म्हणजे प्रभू येसू ख्रिस्त शिवाय तू कोणताच देवनी प्रार्थना करू नको किंवा काहीच मागू नको. तो तुले कधीच भीती वाटणार नाही कारण प्रभू येशू तुला रक्षण करणार असे. जेव्हा तू मरशी तर तू सरळ स्वर्गमा जाशी. देवनी सांगेल त्याप्रमाणे तू प्रभू येशू ख्रिस्तोर विश्वास ठेव.
येसू म्हणत रस्ता सत्य आणि जीवन मीच शे, मनाकडे येवाशिवाय कोणी देवनाजोडे जाऊ नाही शके। पहिलेसना कायमा माणूस देवनासमोर जायसने बोलू नाही शके, कारण देव पवित्र आणि माणूस पापी शे। देवनास्थानमा दोन भाग होतात, एक पवित्र भाग आणि दुसरा परमपवित्र भाग। या दोन्ही भाग असना मजारमा एक पडदा होता, अर्पण कराले माणूस पवित्र स्थान पावतच जाय, पण परमपवित्र स्थानमा पुजारीच तेवढा जाय, तो भी वरीसमा एकच धाव। त्याले सुद्धा सोयताले यज्ञ वगैरे करीसनी पवित्र होईसनी देवना परमपवित्र स्थानमा जाणं पडे। पण तरी या यज्ञ आणि अर्पणसनामुळे माणूसनी पापफाईन काय सुटका होऊ शकणे नाही, कारण पुजारी सुद्धा एक माणूसच आहे ना, मग तो भी पापीच होता। मनुष्यने देवनाजोडे जावाले योग्य उपाय काहीच नाही होता। माणूसनी खूप आक्रोश करा, पण जिवत आणि खरा देव भेटाशिवाय त्यासले समाधान काही भेटणं नाही, कारण माणूस आणि देव यासना मझारमा पापनी मोठी भीत असामुळे माणूस देवनं तोंड कस काय देखी। देवनी माझ्याशी प्रार्थना ऐकी आणि त्यासना पापनं प्रायश्चित लेवाना करता आपला सोयताना पोरगा जो येसू त्याने या जगमा धाडा। येसू आऊ देव भी होता आणि माणूस भी होता। मनीषनी देव आणि माणूस यासना मझारमाना पडदा काढणे ताकद त्यानामाच तेवढी होती। जवळ उभा आणि आडा खामोर त्यांनी आपला बठ्ठासना पापनाबद्दल स्वतःले अर्पण करिली ना, तवय तो बोलना आत्ते पुर जाय आणि तो मरना, तवय मोठा धर्तरी कंप जाय आणि देवना मंदिरमा तो पडदा खालपासून ते वरपाऊत फाटना। माणूसले वाचाळान कुरता येसूल्या यज्ञ करणाच पडा होता, सर्वा एकसना कुरता फक्त एकच टाईम, आणि त्यानामुळे देव आणि माणूस यासना मझारमाना तुटेल संबंध जुळी घ्यात। येसू मरना त्याने बुंजी दिनं, पण तिसरा दिन तो कबर मैंग जिवत बाहेर होणार। 40 दिवस पाहू तो न्यारा न्यारा ठिकाणी चेलासले भेटणार आणि 40वा दिनले तो बठ्ठा चेलासासमोर स्वर्गामा घ्या। आपला देवबाबजवळ तो आपल्यासाठी मध्यस्थी करी राहणार, कारण क्रूसवर त्यांनी जे प्रायश्चित्त लिहिणं आणि रक्त सांडं त्यांनाद्वारे आपण आते स्वर्गामा जाऊ शकतं। आते आपले पुजारीनी गरज नाही, देव म्हणत यांना पुढे मी तुम्हाला पापे आणि अपराध यसने याद बी करावणे। येशू ख्रिस्ताले जवळ आम्ही आपला तारणारा आणि मध्यस्थी करणारा माणसाने स्वीकारतस, तवय आपली पाप फाईंग सुटकावस आणि आपली शिक्षा टयस। देवपिता आपला स्वीकार करस, आपला बठ्ठा पापना पापे विसरीसने आणि आमना हृदयमा जो राहस त्या येसूवर विश्वास ठेसने आपण पाप फासून दूर राहू शकतस। जर चुकीसने एखादे आपला पाप वयस घे तर ताबडतोब पश्चाताप करा, क्षमा मांगा आणि शुद्ध व्हा। तुम्हाला शेजारीचे जर काही कडू व्हायल होई ते गोड करील्या, येसू आते आपले तारणार व्हायल छे। तो देवनी शांती प्रेम आपला अंतर्म राही। दुसरा देव आणि मूर्ती यसनी पूजा करीसनी त्याले दुखाडू नका, त्याले संतोष द्या आणि सर्व लोकेश्वर प्रेम करा। आपण येसूवर तेवढा विश्वास ठेवता, ते दुसरा कोणवरच नको, तो एकच तेवढा देवशी, तोच आपले वाचाडी। देवनाजोडी या आणि येसूनाद्वारे देवशी बोला, जसं काही एक दोस्त आपला दोस्तशी बोलस ना तसं देवशी बोला। त्यांनाकडे कोणीही येऊ आणि बोलो, देवनं वचन असं म्हणत देव आणि माणूस याच नमाजारमा येसूच तेवढा एक मध्यस्थीशी। त्यांनी सर्व माणसेसले मुक्ती भेटांकुरता स्वतःला अर्पण करी दिनं। मनीषनी त्यांनाद्वारे जो देवनाजोडे जाई त्यालेच तो तारी, कारण असा माणसेसना मध्यस्थी करणार नेहमी जीवत शे।